नमस्कार. सेन समर्थिझमच्या सण उत्सव या फेस्टिवल सिरीजचा आज शुभारंभ करीत आहोत. आज वटपौर्णिमा. विशाल वटवृक्षापुढे विनम्रपणे नतमस्तक होण्याचा पवित्रतम दिवस. सावित्रीचा सत्यवान ज्या दिवशी या अक्षय वटाखाली सजीव झाला तो हा मंगल दिवस. आयुरारोग्य प्रदान करणाऱ्या, प्रापंचिक आणि पारमार्थिक कल्याण साधून देणाऱ्या या देववृक्षाच्या सानिध्यात राहण्याचा, त्याची पूजा करण्याचा परमपावन दिवस. हे वडाचे झाड म्हणजे चिरंतन स्वरूपाचे लक्षण, एव्हरलास्टिंग अँड टाइमलेस. पारंब्यांच्या रूपाने त्याचा सतत विस्तार होत जातो, पण सुरुवातीला वेगळेपणाने लोंबणाऱ्या पारंब्या पुढे जमिनीत शिरकाव करतात आणि आपले मूळ स्वरूप होऊन जातात. हे चिरंजीव भरभरून चैतन्य एनर्जी प्रदान करणारे, अखंड शीतल छाया देणारे महाकाय वडाचे झाड म्हणजे आपल्या स्वामी समर्थांचेच प्रतीक. इट सिम्बलाइजेस द इटर्नली लव्हिंग ऑल परवेडिंग नेचर ऑफ स्वामी समर्थ. विश्वाचे जे मूळ ते परब्रह्म स्वरूप स्वामी समर्थ या तरुतळीच प्रकटले आणि जवळपास 21 वर्ष अक्कलकोटी भक्तगणांच्या कल्याणार्थ या वडाच्या छायेखालीच स्थिरावले. अक्कलकोटच्या परिसरात तेव्हा वडाच्या झाडांची रेलचेलच होती. आपल्या प्रिय भक्तांबरोबर, सेवेकऱ्यांबरोबर जेव्हा स्वामी महाराज या जवळपासच्या गावात लीला दाखवत भ्रमण करीत असत, तेव्हा बऱ्याच वेळा या वडांच्या जवळपासच ते मुक्कामाला असत. वटवृक्षाच्या सानिध्यात असंख्य लीला करत अक्कलकोटचे महान तीर्थक्षेत्र घडवून या भाग्यवान वटवृक्षातळीच स्वामी समर्थ समाधिस्थ झाले आणि देह ठेवल्यावर त्याने आपली प्राणशक्ती, लाईफ फोर्स एनर्जी या पावन वटवृक्षात प्रवेश करवली. आजच्या या शुभ दिनी आपण सारे स्वामी भक्त वटवृक्षरूपी स्वामी समर्थांच्या चैतन्यमय सानिध्यात दिवसभर राहून आपल्या भक्तीसेवेला उजाळा देऊया, आपल्या मूळ स्वरूपापर्यंत पोचण्यासाठी, आपल्या शाश्वत कल्याणासाठी, फॉर आर इटर्नल वेलबीइंग आपण वटस्वामींची आज प्रार्थना करूया. त्यांचे सतत ध्यान करत स्वामींच्या दिव्य सहस्त्र नामावलीतल्या या नावांचा कंटिन्युअस जप करत आपण सर्वही अखंड सौभाग्यशाली होऊया. आपल्या भक्ती प्रेमाच्या कोमल पाशाने स्वामींना आज आपण आपल्या हृदयात अक्षय बंधन युक्त करूया.
वडाच्या सुपर्णी वसे मूळ देवा, वडाच्या सुपर्णी वसे पंचभूतांस दैवा, पंचभूतान सदैव पुढे व्यक्त जो होय प्रज्ञा पुरी स तयाचाची घेऊ आदाय दर्शनास तयाचाची घेऊ आदाय दर्शनास
ओम वटवृक्षाय नमः सानिध्याय नमः
ॐ श्री स्वामी समर्थ
ॐ वटवृक्षाय नमः
ॐ श्री स्वामी समर्थ
ॐ वटसानिध्याय नमः
ॐ श्री स्वामी समर्थ
वटवृक्षाय नमः
ॐ श्री स्वामी समर्थ
ॐ वटसानिध्याय नमः
ॐ श्री स्वामी समर्थ
Mm-hmm.